नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी केतकी लिपणे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर. भोकरमधून श्रीजया चव्हाण, फुलंब्रीतून अनुराधा चव्हाण यांना उमेदवारी. विधानसभा निवडणुकीत ज्या मतदारसंघात निवडून येण्याची शक्यता आहे तिथं उमेदवार उभे करण्याची मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांची भूमिका. कृषी उत्पादनांचा भाव आणि बाजारातील किरकोळ विक्री किंमत यातील तफावत कमी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची माहिती. आणि बंगळुरू कसोटीत न्यूझीलंडचा भारतावर 8 गडी राखून विजय, मालिकेत 1-0 अशी आघाडी. आता सविस्तर बातम्या. विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने 99 उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली. यामध्ये मराठवाड्यातल्या 16 मतदारसंघांचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यात किनवट इथून भीमराव केराम, भोकर श्रीजया अशोक चव्हाण, नायगाव राजेश पवार, तर मुखेड विधानसभा मतदारसंघातून तुषार ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हिंगोली मतदारसंघातून तान्हाजी मुटकुळे, जिंतूर मेघना बोर्डीकर, परतूर बबनराव लोणीकर, बदनापूर नारायण कुचे, तर भोकर मतदारसंघातून संतोष दानवे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री मतदारसंघातून अनुराधा चव्हाण, औरंगाबाद पूर्व अतुल सावे, तर गंगापूर विधानसभा मतदारसंघातून प्रशांत बंब यांना उमेदवारी देण्यात आली आहे. केज मतदारसंघातून नमिता मुंदडा, निलंगा संभाजी पाटील निलंगेकर, औसा अभिमन्यू पवार आणि तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून राणा जगजितसिंह पाटील निवडणूक लढवणार आहेत. याशिवाय नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस, कामठी चंद्रशेखर बावनकुळे, जामनेर गिरीश महाजन, शिर्डी राधाकृष्ण विखे पाटील, मुंबईत मलबाद हिलमधून मंगलप्रभात लोढा, तर कोलाबामधून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत ज्या मतदारसंघात निवडून येण्याची शक्यता आहे तिथं उमेदवार उभे करावेत, तसंच इतर ठिकाणी मराठा आरक्षणाला समर्थन देणाऱ्यांना मतदान करावं असं आवाहन मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी केलं आहे. विधानसभा निवडणुकीत उमेदवार पाडायचे की निवडणूक लढवायची याबाबत निर्णय घेण्यासाठी आज अंतरवाली सराठी इथं निर्णायक बैठक पार पडली, त्यानंतर ते बोलत होते. जिथे आपला उमेदवार उभा करणार नाही तिथे तो उमेदवार 500 रुपयांच्या बॉण्डवर आपल्याला समर्थन देईल, त्या उमेदवाराला मतदान करायचं, तसंच मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडायचं अशी भूमिका जरांगे यांनी जाहीर केली. कोणत्या मतदारसंघात मराठा समाजाची ताकद आहे हे तपासणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्षांचे नेते पक्षांतर करत आहेत. दिवंगत आमदार विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी आज मुंबईत आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते. बीड विधानसभेसाठी आपण पक्षाकडे प्रस्ताव दिला असून संघटनेच्या सामाजिक कार्याला राजकीय जोड देण्यासाठी हा प्रवेश केल्याचं ज्योती मेटे यावेळी म्हणाल्या. नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावित यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं. बीड इथले भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी आज भाजपला सोडचिठ्ठी देत असल्याचं जाहीर केलं. आज वार्ताहरांशी बोलताना त्यांनी पुढची राजकीय दिशा लवकरच जाहीर करू असं सांगितलं. वंचित बहुजन आघाडीचे माजी पश्चिम विदर्भ अध्यक्ष डॉ सिद्धार्थ देवळे यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. मुंबई इथं पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. देवळे यांनी यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीतील आपल्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. बीड जिल्ह्यात 6 विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मतदारसंघात मतदान यंत्रांचं प्रथमस्तरीय संगणीकृत सरमिसळ आज करण्यात आली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अविनाश पाठक, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेंद्र कुमार कांबळे, तहसीलदार अविनाश शिंगटे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी 2897 बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि 3138 व्हीव्हीपॅटचं वाटप विधानसभा मतदारसंघांना करण्यात आलं. श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आढावा विधानसभा मतदारसंघाचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 आकाशवाणीवरून प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज नाशिक जिल्ह्यातल्या 8 मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर बँकॉकहून आलेल्या एका प्रवाशाकडून सुमारे 8 किलोहून अधिक गांजा जप्त करण्यात आला असून या गांजाची किंमत सुमारे 8 कोटी रुपये इतकी आहे. या प्रवाशाने हा गांजा खेळणी आणि अन्नपदार्थांच्या डब्यात लपवला होता. या व्यक्तीला अंमली पदार्थ नियंत्रण कायद्याखाली अटक करण्यात आली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
कृषी उत्पादन आणि बागायती उत्पादनांचा शेतकऱ्यांना मिळणारा भाव आणि या उत्पादनांची बाजारातील किरकोळ विक्री किंमत यातील तफावत कमी करण्यासाठी सरकार एक समिती स्थापन करणार आहे अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत एका कृषी परिषदेत बोलत होते. शेतकरी आपला भाजीपाला 5 रुपये किलो भावानं विकतात आणि किरकोळ बाजारात मात्र तो 50 रुपये किलो भावानं विकला जातो. ही तफावत कमी करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचं काम ही समिती करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कृषी संशोधनाचे फायदे प्रयोगशाळेपासून शेतापर्यंत पोहोचवण्यासाठी पुढच्या महिन्यापासून कृषी चौपाल उपक्रमाचा प्रारंभ केला जाणार असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. दिवाळी आणि छठ पूजा या सणांसाठी उत्तर आणि पूर्वेकडच्या राज्यांकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं 570 विशेष फेऱ्या जाहीर केल्या आहेत. मुंबई, पुणे आणि नागपूरसह विविध ठिकाणांहून या फेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. 132 फेऱ्या मुंबईहून तर 146 फेऱ्या पुण्याहून निघणार आहेत. तर 108 फेऱ्या लातूर, सावंतवाडी, नागपूर, पुणे, कोल्हापूर, नांदेड आणि इतर ठिकाणी पोहोचणार आहेत. या रेल्वेमध्ये वातानुकूलित, शयनयान आणि सर्वसाधारण डब्यांचा समावेश आहे. दक्षिणेकडच्या करीमनगर, कोचुवेली, काझीपेट आणि बंगळुरूसाठी 84 फेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. बंगळुरू कसोटीत न्यूझीलंडनं भारतावर 8 गडी राखून विजय मिळवत 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. पहिल्या डावात अवघ्या 46 धावा करणाऱ्या भारतीय संघानं दुसऱ्या डावात पुन्हा उभारी घेत न्यूझीलंडवर वर्चस्व गाजवलं होतं. मात्र 356 धावांची पिछाडी भरून काढल्यावर भारतीय फलंदाजांना आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. न्यूझीलंडसमोर विजयासाठी ठेवलेलं 107 धावांचं माफक आव्हान या संघानं केवळ 2 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केलं. पहिल्या डावात वेगवान शतकी खेळी करून न्यूझीलंडच्या विजयाचा पाया रचणाऱ्या आणि दुसऱ्या डावात नाबाद राहत विजय मिळवून देणाऱ्या न्यूझीलंडच्या रचिन रवींद्रला सामनावीराचा किताब मिळाला. न्यूझीलंडले तब्बल 3.5 दशकानंतर भारतात पराभूत केल्यानं न्यूझीलंडसाठी हा विजय ऐतिहासिक ठरला आहे. यापूर्वी 1988 न्यूझीलंडने भारतावर विजय मिळवला होता. नांदेड इथं 3 दिवसीय राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धेचा आज दुसरा दिवस आहे. श्री गुरु गोविंद सिंघजी क्रीडा संकुलात सुरू या स्पर्धेत 14, 17, 19 वर्षाखालच्या वयोगटातले राज्यभरातले खेळाडू सहभागी झाले आहेत. मतदार जनजागृतीच्या स्वीप कार्यक्रमांतर्गत स्पर्धेच्या पहिल्या दिवशी स्पर्धेतल्या खेळाडूंसह नवमतदारांना मतदान करण्याविषयी शपथ देण्यात आली. धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूरचे माजी आमदार नरेंद्र बोरगावकर यांचं आज पहाटे पुण्यात एका खासगी रुग्णालयात निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. बोरगावकर यांनी लातूर, बीड, धाराशिव या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचं काही काळ प्रतिनिधित्व केलं होतं. तत्कालीन उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं होतं. त्यांच्या पार्थिव देहावर आज तुळजापूर इथं अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. लातूर जिल्ह्यात सध्याच्या सणाच्या काळात भाडेवाढ करणाऱ्या खासगी वाहनधारकांकडून वाजवीपेक्षा जास्त प्रवासी भाडे आकारल्यास प्रवाशांना त्याची तक्रार करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाच्या ईमेल सुविधेचा वापर करावा असं आवाहन विभागीय प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी केलं आहे. नांदेड जिल्ह्यात 2 दिवसात अतिवृष्टीची नोंद झाली. आज सकाळी अप्पर मानार धरणाचे 5 तर विष्णुपुरी प्रकल्पाचा 1 दरवाजा उघडला आहे. यंदा 106.93% पावसाची नोंद झाली असून पावसानं सरासरी ओलांडल्याचं वृत्त आहे. जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यातल्या निम्न दुधना प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात काल रात्री कोसळलेल्या जोरदार पावसामुळे प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर. भोकरमधून श्रीजया चव्हाण, फुलंब्रीतून अनुराधा चव्हाण यांना उमेदवारी. विधानसभा निवडणुकीत ज्या मतदारसंघात निवडून येण्याची शक्यता आहे तिथं उमेदवार उभे करण्याची मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांची भूमिका. कृषी उत्पादनांचा भाव आणि बाजारातील किरकोळ विक्री किंमत यातील तफावत कमी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांची माहिती आणि बंगळुरू कसोटीत न्यूझीलंडचा भारतावर 8 गडी राखून विजय, मालिकेत 1-0 अशी आघाडी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधी ऐकू शकता. नमस्कार.